नमस्कार. कोविड-19 अनलॉकची प्रक्रिया आता संपूर्ण देशात सुरू झाली. जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर जा. फेस कव्हर किंवा मास्क लावताना तोंड आणि नाक व्यवस्थित झाकून घ्या. सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी 2 मीटरचे अंतर राखा. हात आणि श्वासाच्या स्वच्छतेचे पालन करा. लक्षात ठेवा, जराशी कुचराई घातक होईल. खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित स्टेट हेल्पलाईन नंबर 0202-6127-394 किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1075 वर संपर्क करा. भारत सरकारद्वारे जनहितार्थ जारी.